ह्याच्या मागे म्हणलं
काय वाटत,
तर तिचं म्हणणं असं आहे की बाळांना आपलं पाया मागून लक्ष्मी फिरून जाईल, म्हणजे घरामध्ये आता आपण आता बसलोय आपण सगळेजण एखादी आता आपण आलो बाहेरनं, तर बाहेरनं आल्यानंतर आपला जुना जी रिवाज आहे तर आज देवाचा किंवा जर काय पूजा वगैरे चालू असेल त्यावेळेला मग बाहेरून ते माणूस आल्यानंतर आपण काय म्हणणार, नाही ते देवाच्याच रूपाने ती बाई आली असेल किंवा तो पुरुष आला असेल, मग ती बाई असेल तर त्याला आपण लक्ष्मी म्हणू आणि तो पुरुष असेल तर त्याला काहीतरी देव म्हटलं जाईल. मग आता आपण याची पहिली पूजा करा आलेल्या माणसाची, मग त्याला हळद कुंकू लावून शेणे, मग ते नारळ काय आपल्याला 10 रुपये काय 20 रुपये द्यायचं असेल तर त्याच्या त्याला ते देऊन कापड वगैरे काय त्याला द्यायचं त्याच्या पाया त्याच्या पायाचं जर धुवून शेण त्याला हळद कुंकू लावून मग त्याचं दर्शन घ्यायचं.
पण हे पूजा चालू असताना जर आले तर,
हा पूजा चालू असताना
ही सेज की इफ वी आर वर्शिपिंग ऑलरेडी इन द हाऊस इन द इव्हिनिंग अँड इफ समबडी कम्स इन द हाऊस मॅन ऑर वुमन, so then we feel in the village ki that this is they have come in the god, they are like a god. So if the woman comes she is Lakshmi, if man comes he is god. So then we have to receive them, so we give them halat kunku, we give them some cloth, piece of cloth and coconut, and then we bow down to them because we feel ki as they are come in the house as gods.
Yes. And why should she not move the...
No, he has not...
Kerasuni...
No, he has not listened that word. Absolutely.
Different word, yes. But later it will come. Yes.
ते पुढे ऐकू, पण तुला आता काही म्हणायचं असलं तर सांग, नाही तर मग आपण पुढचं ऐकू.